आम्ही असं म्हणतो की व्हेन पर्सन कम्स इन द इव्हिनिंग इन हिज विथ हिज लेग द लक्ष्मी विल कम, दॅट इज व्हॉट वी से. बट यू रेकॉर्ड व्हॉट ही सेड.
आणि काय, लग्न ज्या वेळेला मुलीचं होतं, ज्या वेळेला ती आपल्या घरी येते, लग्न होऊन आपल्या घरी येते, म्हणजे आपण त्या बाया मुलगीला आपल्या घरी आणणार ना, तेव्हा एक म्हणतात की ती लक्ष्मी आपल्या घरी आली.
सो देन ही सेज की अनदर टाइम व्हेन द मॅरेज हॅपन्स अँड द गर्ल कम्स इन द इन लॉज हाऊस, देन पीपल से की लक्ष्मी हॅज कम टू आवर हाऊस.
आणि लग्न झाल्यानंतर ती दारामध्ये येते आणि एवढं ग्लास भरून आपलं राईस काय
पाणी तांदूळ
तांदूळ ठेवतात. आणि मग त्या नवऱ्याने त्या नवरीचा असा हात धरायचा आणि तिला सांगायचं एक पायाने असं तू उडव, मग ते तांदूळ पडत खाली
घरात
आणि मग त्याला तांदळाला अशी लात मारून गेली पुढं का मग ती घरात जाते.
म्हणजे लक्ष्मी आली,
लक्ष्मी आली.
सो ही सेज की वेन द आफ्टर मॅरेज द कपल कम्स टू द हाऊस थ्रेशोल्ड ऑफ द हाऊस अँड देन द ब्राईडग्रूम हॅज टू होल्ड द हँड ऑफ ब्राईड अँड टेल हर अँड देन दे कीप अ पॉट ऑफ राईस मीन्स पॅडी ऑन द थ्रेशोल्ड अँड देन द हजबंड टेल्स द वाईफ न्यूली वेड कपल द हजबंड टेल्स वाईफ दॅट यू गिव्ह किक टू दॅट
pot of rice
and then she kicks then the inside the house the rice pours and she has to go inside and then they say ki now Lakshmi has come in our house
his marriage
that is
and the left foot
he has not left? He has not said but I will ask
right.
He has to, she has to yes. kick with her
right
yes right
yes
एकंदर जे आपलं म्हणजे आपलं लग्नाच्या आधी आपण हे करतो नाही का सुपारी फोडतो त्यावेळेला मग ती मुलगीने उजवाच पाय ठेवला पाहिजे पहिला उजवा ठेवायचा आणि नंतर मग हा डावा ठेवायचा असं हे पाठ आहे. त्याच्यावर तांदळाची अशी रेस मारायची असे रे काढायच्या चौकोनी मग त्याच्यावर उजवा पाय ठेवायचा मग डावा पाय ठेवायचा
आणि त्याच्या खाली सुपारी ठेवायची.
ही तर सुपारी असते सामनी इथं खाली हा हे पाठ आहे. इथं पान ठेवायचं नागेलीचं पान म्हणतात ना खात होते ते आणि त्याच्यावर 10 पैसे त्याच्या सुपारी आणि त्याला जरा पूज म्हणजे गंध वगैरे त्याला लावतात
आणि मग त्याच्यावर त्या सुपारीवर पाय द्यायचं
नाही
फक्त पाटावर पाय
द्यायचं. पाटावर जे तांदूळ ठेवतो आपण त्याच्या अशा रेगा मारतो अशा आणि अशा मग त्याच्यावर पाय ठेवायचा
उजवा आधी मग डावा
नंतर.
सो शी ही सेज की बिफोर मॅरेज दे कीप सम स्क्वेअर पाटला काय
म्हणायचं
स्टूल सम स्मॉल स्टूल अँड देन ऑन दॅट स्टूल दे पुट सम राईस लाईन्स अँड शी इज स्टँडिंग हिअर नो शी इज स्टँडिंग हिअर अँड आफ्टर दॅट स्टूल दे कीप द लीव नागिणीचं म्हणजे विड्याचं पान स्पेशल पान विच वी इट the pan which we eat so they keep the pan and on that they put areca nut supari
bitter leaves
supari and then they have some halat kunku on it so it is worshiped that pan and then but this is again and then the bride has to put her first right leg on the stool and then she has to cook it the left leg
and ek
teja
first means
she then, puts her right leg on the stool
it is the stool so yes. she has to put the right leg and then left
and mong basa jakali tasas
and then she has to sit on that stool
yes
ani te jhale nantar 5-6 mans mulin ghyaycha te
tanla lagna zalela
ha na lagna zalela आणि त्यांना मग ते ओवळायचे असं ताटाने आणि त्यांना हळद कुंकू व्हायचे आणि 5-5 एक एक पुडी त्याच्या हातात साखराची द्यायची त्याच मुलीच्या हातात द्यायची
प्रत्येक जिला ओवाळायचं तिला
हा तिला द्यायची ते जिचं लग्न करायचे ना तिला त्या मुलींनी ते साखर बांधलेली जी पुडी आहे ना तिच्या हातात द्यायची मग 5 जणींनी 5 पुड्या द्यायच्या.
पण ज्या मुली असतात त्यांची लग्न झालेली नसतात
हा नसतात.
देन व्हेन शी सिट्स लाईक दॅट द 5 गर्ल्स हु आर नॉट मॅरिड they have to come and do arati to that girl who is to get married and then they have to give her in her hand the small pudi
means sakar sugar madhe
sakar
pudi
Some sachet, a little bag of sugar in her hand. These all five girls have to do these things to that girl who is going to get married.
आणि मग त्यांनी जे दागिने बनवून आणले असं म्हणजे
मुलाकडच्या माणसाला
हा पट्टे आणतात पहिले पट्टे घालतात मग ते मंगळसूत्र लग्नाच्या नंतर घालतात फक्त पट्ट्या आणि कानातले
देन द ब्राईड ग्रूम साइड पीपल प्रिपेअर सम ऑर्नमेंट्स सो द मेन ऑर्नमेंट इज द अँकलेट सिल्वर अँकलेट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन ऍटलीस्ट इन इन हिल हिल माउंटन एरिया
मेन आर वेअरिंग यू
मीन
नो वुमन
द गर्ल हु इज गेटिंग मॅरिड सो दे हॅव टू पुट इट इन हर anklet
right.
this mm-hmm. and the booklet
or earrings yes
and then this black bead at the after marriage this is she is getting prepared to be getting married
and mung ti saadi ani ti blouse sathi anlela astan mung ti jatat deyaj
je
ardha lagna jhala mun samajle and nantar te lagnala mung apan te patrika vagere chapayja मग ते लग्न झालं
म्हणजे हे साखरपुड्याचं सांगते
हे साखरपुड्याचं सांगते
अच्छा अच्छा हां हां
साखरपुडा
देन दे हॅव टू गिव्ह अ साडी अँड ब्लाउज बट दिस इज द एंगेजमेंट
लिस्ट एंगेजमेंट
दिस ऑल थिंग्स आर एंगेजमेंट
एंगेजमेंट
बाय अशे फॅ दो मी
यस प्रिपरेशन यस
सो द हाफ मॅरेज इज फिनिश्ड
आणि मग ते साखरपुड्याला स्वीट वगैरे ते सगळे म्हणजे हार हार तऱ्हाचे घेऊन जायचं फळं फ्रूट वगैरे ते सर्व मग ते सगळे ताटं असे 21 ताटं बनवायची तिथं आणि ते 21 ताट असे ठेवल्यानंतर मग ते त्या मुली ज्या असतात ना ओळायला मग ते घेतात ते गावामध्ये म्हणजे त्यांच्याकडनं 25 रुपये ताटांचं ते घ्यायचं म्हणजे त्यांच्याकडे मान येतो
म्हणजे त्या मुलीला 25-25 रुपये
द्यायचं
सो देन द ग्रूम साइड पीपल हॅव टू ब्रिंग many sweets and fruits and they have to make plates. And in plates they have to keep it so that is at least 21 plates they should prepare with sweets and different fruits and the girls five girls who are doing arati they then say ki this is their honor they will say to the groom's people ki you give us 25 rupees each so then they have to be given 25 rupees each
yes
for those girls
arati means with incense
no arati means is oil lamp and halar kumku and this is taken in hand and then it's first halar then kumku
yes.
and then it is to be
right arati is yeah we can listen to the next one sir
oh yes
and then if we find it difficult to repeat we can listen on the computer
so but what he said everything is recorded, so we will write it afterwards for you
right
तसं आम्हाला काय काय सांगितलं तसं तुला ह्याच्याबद्दल काय सांगायचंय